गुड आफ्टरनून नंदकिशोर सर, काजल बोलते हैं पैरामीटर स्किन्स मधून। हो सर, हाँ काल आपलं बोलणं झालं होतं ना सर?
हाँ आम्ही गुरुवारी येणार
आहे। ओके चालेल सर, या गुरुवारी या। आणि काय सर, कुठून येणार आहात तुम्ही? अच्छा बोकोडीवरून येत आहे का? हा ठीक आहे सर, चालेल। आणि ऍड्रेस वगैरे बद्दल काही प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही मला या नंबर वरती कॉल करा। अकरा लाखामध्ये सर कोणाशी बोलणं झाले समजू शकेल का?
बोलले ना, अकरा लाखाचं गव्हर्नमेंट
सर कोणाशी बोलणं झालं होतं समजू शकेल का मला? ठीक आहे सर, तुम्ही हा तुम्ही एकदा व्हिजिटला या, मग सर भेटतील तुम्हाला तिथे, चालेल?
लोन होईल ना, मी काल प्रोसेसला काम
आहे। हो हो होईल होईल।
माझी सर्विस आहे ना 5 साडेपाच।
आणि
40,000 रुपये।
अच्छा ठीक आहे सर, तुम्ही उद्या मग गुरुवारी व्हिजिट करा, मग तुम्हाला डिटेल्स मिळून जातील। ठीक
आहे
सर, आळंदी वळून तुम्हाला डेक्कन माहितीये का? डेक्कन, हा डेक्कन नळस्टॉप, हा तर नळस्टॉप पासून नळस्टॉप ते पुढचा दुसरा पेट्रोल पंप आहे ना, तिकडून लेफ्टला गेलात ना सर, तर तिथे कलमाडी शाळा म्हणून आहे, त्याच्या जवळच आहे 5 मिनिटावरती। हा ऑफिस सर, हो ऑफिस तिथेच आहे सर। सर तुम्हाला कोणत्या लोकेशनला हवंय त्याच्यावरती डिपेंड आहे, त्या साईटवरती सर तुम्ही साईटवरती जाण्यापेक्षा ना तुम्ही जर तिथे गेलात ना तर तुम्हाला 30 प्रोजेक्ट एका जागी ऍट अ टाइम बघायला मिळतील, म्हणजे तुमच्या आवडीनुसार पण तुम्हाला प्रोजेक्ट बघता येईल सर, आणि बाकीचे प्रोजेक्ट पण मिळतील। हा तिथे जाणार, हा तिथे जाणार सर तुम्ही, तिथे तुम्हाला तो जवळचाही बघायला मिळेल आणि सगळेच बघायला मिळतील। नळस्टॉप पासून पुढे गेलात ना दुसरा पेट्रोल पंप आहे ना, तिकडनं लेफ्ट घ्यायचं, तिकडे कलमाडी स्कूल म्हणून आहे, कलमाडी शाळा, हा तिथे कलमाडी शाळेपासून 5 मिनिटावरती आहे। हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे चालेल सर, चालेल। ओके ओके, हा चालेल, काही अडचण आली की मला फोन करा। हो हो हो, हाच नंबर, या नंबरवर कॉल करा सर। ओके चालेल, थँक्यू।